ज्या चित्रातील झाड फळ देते त्याप्रमाणेच विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती आत्म्याची फळे देते. येशू म्हणाला, मी खरा द्राक्षवेल आहे, तुम्ही फांद्या आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व मी तुमच्यामध्ये असेन तर तुम्ही भरपूर फळे द्याल. देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतो आणि प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रिय दमन इत्यादी फळे आपल्या जीवनात निर्माण करतो. झाडाच्या फांद्या जर फळ देत नाहीत तर त्या कापल्या जातात, त्या सुकतात आणि त्यानंतर त्या जाळल्या जातात. येशूच्या अनुकाऱ्यांना अधिक फळे द्यायची आहेत व त्यामुळे देव पित्याचे गौरव करायचे आहे.